आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाराणसी पुणे आणि अयोध्या मुंबई या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यासाठी राज्यात 100 दिवसांची पडताळणी मोहीम राबवणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर. आणि नाशिकमधल्या वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती कायम. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या वाराणसी दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. वाराणसी पुणे आणि अयोध्या मुंबई या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाही पंतप्रधानांनी काल हिरवा झेंडा दाखवला. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले,
काशी से पुणे और अयोध्या से मुंबई ये दोनों अमृत भारत ट्रेनें यूपी और महाराष्ट्र की कनेक्टिविटी को और बेहतर बनाएगी. अब मुंबई पुणे सहित पूरे महाराष्ट्र के लोगों को अयोध्या धाम और काशी विश्वनाथ धाम पहुंचने का एक और आधुनिक विकल्प मिल गया है.
वाराणसी पुणे ही रेल्वे दररोज सुटेल. हडपसर हे या मार्गावरचं शेवटचं स्थानक आहे. तर अयोध्या मुंबई ही रेल्वे आठवड्यातून एकदा धावेल. अल्प उत्पन्न आणि मध्यम वर्गाच्या कुटुंबांसाठी चालवण्यात येणाऱ्या या अमृत भारत गाड्या पूर्णपणे बिगर वातानुकूलित आहेत. विकसित भारत घडवण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या 100व्या वार्षिक महासभेचं तसंच पिंपरीमधल्या डॉ डीवाय पाटील विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याची गरज यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक उत्पादन बनली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कोल्हापुरी चप्पलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडा हा जागतिक ब्रँड आणि लिडकॉम म्हणजेच संत रोहिदास चर्म उद्योग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला त्यावेळी ते बोलत होते. या करारानुसार कारागिरांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याकरता प्राडा पुढील 3 वर्षांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी इथं प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी महत्वाची ठरणार आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर सध्या कुठलीही कारवाई न करण्याचा किंवा त्यांचा परवाना रद्द न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 1 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष पडताळणी मोहीम राबवली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं प्रशिक्षण देण्यासाठी अतिरिक्त परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. ही समिती ज्यांना मराठीत संवाद साधता येत नाही त्यांची नोंद ठेवेल. तसंच ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे त्यांना आरटीओ कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल, पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील असंही सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीनं टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीरित्या जर काही प्रवाशांना त्रास देत असतील, आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे, तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ, परंतु ह्या दरम्यान आमचे आरटीओचे अधिकारी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या दोन संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवणार.
100 दिवसांच्या विशेष पडताळणी मोहिमेनंतर 16 ऑगस्ट रोजी सर्वंकष अहवाल सादर करून पुढचा निर्णय घेतला जाईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं काल आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दरम्यान विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षानं डॉ प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार असून 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपाच्या सोलापुरातल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. बार्शी इथल्या 12व्या शतकातल्या हेमाडपंथी शैलीतल्या भगवान विष्णू मंदिरात भगवंत प्रकट दिनानिमित्त झालेल्या धार्मिक कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार विभागात जीव द क्रीचर आणि एप्रिल मे 99 या 2 चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा काल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली. निवड झालेल्या चित्रपटांचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अभिनंदन केलं आहे. फ्रान्समध्ये येत्या 12 ते 22 मे या कालावधीमध्ये कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. नाशिक शहरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर हरित लवादानं यापूर्वी दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड प्रस्तावित आहे. त्या प्रकरणी मनीष बावीसकर यांनी नाशिक महापालिकेविरुद्ध याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत महापालिकेनं स्थगिती आदेश मागे घेण्याची मागणी केली होती, मात्र हरित लवादानं ती फेटाळून लावत 19 जूनपर्यंत वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवली आहे. मुंबईत येत्या 15 मेपासून 10% पाणी कपात लागू होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी काल दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा येत्या 17 जुलैपर्यंतच पुरेल इतका आहे. तसंच एल निनोमुळे यंदा पावसाचा निश्चित अंदाज वर्तवता येत नाही, त्यामुळे ही पाणी कपात लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातील वरुड ते मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर खडका फाट्याजवळ एका रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. खडका फाट्याजवळ त्यांच्या वाहनानं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं समजतं. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात प्रामुख्यानं विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वाधिक तापमान अमरावती इथं 46.6 दशांश तर त्याखालोखाल वर्धा इथं 46.5 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाराणसी पुणे आणि अयोध्या मुंबई या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यासाठी राज्यात 100 दिवसांची पडताळणी मोहीम राबवणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर. आणि नाशिकमधल्या वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती कायम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.